हरि ही ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ओम अश्माच मे मृत्तिकाच मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे घ्निश्चम आपश्च मे वीरुधश्चम ओषधयश्च मे कृष्टपच्चं च मे कृष्टपच्चं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसुश्च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्च म एमश्च म इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च म इन्द्रश्च मे सोमश्च म इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे पूषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे श्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे।
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण आताच जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं।
शैलजा अभंग म्हणणं
आज इधल्या पायरीला चंदनाचा गंध आला आज इधल्या पायरीला चंदनाचा गंध आला पंचधारेचा किनारा पाऊलांनी धन्य झाला आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला हीच माती पायरीची ज्यावेळी चढे कळला तुम्ही भाग्यमुचे थोर झाले आज मुझंगळी भेट होता काळजाची भेट होता काळजाची पंढरीचा योग आला आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला कंठ फुटला ह्या कळीला आसवांची माळ झाली हीच शाळा आमच्या ह्या भावनांची वस्त्रे ल्याली एक वेळ हात लावा एक वेळ हात लावा सोनियाच्या ह्या फुलाला आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला पंचधारेचा किनारा पाऊलांनी धन्य झाला आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला
मुरळालीये अभंग म्हण छान खरी हरी
जनी म्हणे पांडुरंगा माझा जीवींचा जीवनगा जनी म्हणे पांडुरंगा माझा जीवींचा जीवनगा विनविते सांगा महिमा साधू संतांचा महिमा साधू संतांचा जनी म्हणे पांडुरंगा माझा जीवीचा जीवनगा कैसी वसविली पंढरी कैसी वसविली पंढरी काय महिमा भीमा तिरी काय महिमा भीमा तिरी पुंडलिका रंगा माझा जीवींचा जीवलगा कैसा आला हा गोविंद कैसा आला हा गोविंद कैसा झाला वेणुनाद कैसा झाला वेणुनाद येऊन नारद का राहिला जनी म्हणे पांडुरंगा माझा जीवींचा जीवलगा कृपा करा नारायणा कृपा करा नारायणा सांगा अंतरीचा खुणा सांगा अंतरीचा खुणा येऊ दे करुणा दासी जनी विनवितसे जनी म्हणे पांडुरंगा माझा जीवींचा जीवलगा विनविते सांगा महिमा साधू संतांचा महिमा साधू संतांचा जनी म्हणे पांडुरंगा माझा जीवीचा जीवलगा
वा हरे 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 स्वामीजी फार छान प्रत्यक्ष माया अलक्ष करी अलक्ष वस्तू लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणाधरी या नाव साधक साधक लक्षणातली होवी आहे. माया अलक्ष करतो ही खूप अवघड गोष्ट आहे. माया म्हणजे जगत. माया म्हणजे संसार. माया म्हणजे आपली पत्नी आपला पती आपली मुलं आपलं धन आपला जमीन जुमला मायेमध्ये जे दिसतं तेच केवळ येत नाही तर ते खरं आहे अशी आपली वृत्ती देखील येते म्हणून ती माया आहे. मायेमध्ये मी आणि जे माझं आहे ते येतं आणि मी म्हणजे देह असा भाव असतो. आपण देह अर्थात इंद्रिय मन बुद्धी असा भाव असल्यामुळं इंद्रिय ज्याकडे आकर्षित होतात स्वाभाविकपणे आकर्षित होतात आणि सुख मिळवतात. समर्थ असं म्हणतात की या सगळ्या गोष्टी अलक्ष करी तसंच जे माझं आहे तर तेही अलक्ष करतो, म्हणजे ते जणू नाहीये असं करतो, त्याच्यावरून लक्ष काढून घेतो, ते आहे तिथंच आहे। पण त्याकडे दुर्लक्ष करतो, पहिल्याच चरणापाशी ठेचकळायला होतं, साधकाच्या लक्षणांचं चाललंय। पण साधकांनी हे करणं गरजेचं आहे। संसारामध्ये असतानाच संसाराचा भरवसा सोडूनच असणं आवश्यक आहे, त्याला प्रत्यक्ष माया अलक्ष करी असं म्हणतात। आणि प्रत्येकानी आपल्या संसारातले सुखाचे क्षण आठवावेत, सुखाचे हवे वाटणारे असे, आणि ते त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, अनुल्लेखानी मारणं ज्याला म्हणतात, अनुल्लेख असणं आपल्या अंतर्यामी असा अभ्यास करणं हे खूप अवघड आहे। तुम्ही दमून भागून आलेले आहात, तुमचा मुलगा मुलगी घरी आले उत्साहाने, सगळे एकत्र जेवायला बसले, हास्यविनोद चाललेला आहे, सगळे रंगून गेलेले आहेत, आणि तुम्ही मात्र आत सावध आहात। रंगून गेलेले असताना देखील आत अंतर्यामी तुम्ही सावध आहात। तुम्हाला एका बाजूनी रंगून गेलेलं असताना देखील विपरीत ज्ञान आहे, दुसऱ्या टोकाचं ज्ञान आहे। तुम्ही जे चाललेलं आहे त्याच्यात आहात आणि तुम्ही त्याच्यात नाही आहात। आणि असे कितीतरी प्रसंग तुम्हाला आठवता येतील, सुखाचे दुःखाचे देखील। ते माया समजणं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, दुर्लक्ष जर करायचं असेल तर लक्ष आणि कुठेतरी ठेवायला पाहिजे, कारण तो व्हॅक्युम निर्माण होईल। दुर्लक्ष करणं, लक्ष कुठेतरी जाणार, ते अलक्ष वस्तूच्या ठिकाणी ठेवणं असं समर्थ म्हणतात। अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, सतत करणं कोणालाही अवघड जाईल, पण साधक हे मधून अधून तरी करत असला पाहिजे असं मी म्हणेन। समर्थांनी सततच सांगितलंय, सतत जो असं करतो तो, नाहीतर मग आपला जो परमार्थ राहतो साधकाचा तो तशा प्रकारे परमार्थाचं सुख आहे का संसाराचं सुख आहे कोण जाणे, असा राहतो। सगळं ठीक असतं तोपर्यंत, एखादी विपरीत घटना घडली तर झोप उडते सारखा त्याचा विचार होतो, मार्ग कसा काढायचा, मायेतली असली तरी दुर्लक्ष कसं करणार असं वाटायला लागतं, गुंतानाच बेतानी गुंतणं, गुंतणा गुंतत असतानाच त्या गोष्टीला सामोरं जात असताना स्वतःला बाजूला काढणं ही कला आहे। आणि या कलेचा या विद्येचा अभ्यास करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे साधकाच्या पक्षी। तसा तो करेल तर त्याला ध्यानाच्या वेळेलाही थोडं बहुत जमेल, एरवी करणं आवश्यक आहे, ध्यानाच्या वेळेला थोडं बहुत जमेल। आणि ध्यानाच्या वेळेला प्रत्यक्ष माया जर अलक्ष करता आली, जे जे उठेल समोर तर त्याच्याकडे दुर्लक्ष करता आलं, अलक्ष करता आलं, त्याच्याकडे लक्ष ठेवायचं नाही असं ठरवता आलं, ध्यानात ही जमेल, ठरवलं तर जमेल। मग ध्यानामध्ये अजून आपल्या मुलाला नोकरी मिळाली नाही, अलक्ष ध्यानाच्या वेळेपुरतं अलक्ष करता यावं। आपल्या मुलीचं अजून लग्न ठरायचंय, अलक्ष करता यावं। आपल्या मुलीचं लग्न होऊन आता 7-8 वर्ष झाली, तिला अजून मूल झालेलं नाहीये, हा विचार ओखरणारा, त्रास देणारा, अलक्ष करता येत आहे। तरुण मुलगी असेल तर तिच्याच लग्नाला 5 वर्ष झाली आहेत, 6 वर्ष झाली आहेत, लोक विचारतायत, खूप अवघड आहे। समाज तर इतका विचित्र आहे की नेमक्या अशा वेळेला तो विचारतोच की काय आता काय, कधी कधी देणार, काय पेढे, अशा प्रकारे तिला काही उत्तर देता येत नाहीये। आणि ते ध्यानात आठवत आहे आणि अलक्ष करायचं आहे, ही केवढी जबरदस्त ओळी आहे हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला सांगतोय। अलक्ष करी म्हणजे अलक्ष करण्याचा प्रयत्न सतत करणं गरजेचं आहे। अलक्ष करताना आपलं लक्ष मग असायला कुठं पाहिजे, तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलं पाहिजे, तरच जमेल। ओवी अशी आहे, प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी। त्यामुळे डायनिंग टेबलवर बसलाय, हास्य विनोद चाललाय, जेवतोय देखील, त्यावेळेला मधूनच त्याला आठवत आहे की जेवणारं शरीर आहे, खुश होणारा जो आहे तो इंद्रिय मनबुद्धीचा संघात आहे, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे। अशा प्रकारच्या जाणीवेमध्ये थोडं मधून मधून आत डोकावता यायला पाहिजे। जे सुखाचे प्रसंग आहेत, नवीन घरात राहायला गेला तेव्हा सावध व्हावं, घरातून आत पाऊल टाकतानाच सावध असावं, पहिलं पाऊल नवीन घरामध्ये, तेव्हा मनात यावं कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोच जाणे। ज्ञानेश्वर महाराज देहाला घर म्हणतायत, आणि आपण बाहेरच्या एका घरात राहायला चाललेले आहोत, आपल्याला अंतरंगत जीवन जगायचंय काहीही असलं तरी, असा निश्चय करतो आहे। इथं काही काळ मी वस्ती करणार आहे या घरामध्ये, बाहेर खूप पवित्र भावना आहे, आपलं कल्याण होत आहे अशी भावना आहे। गुरुजी सांगतायत की शुभ लक्षण म्हणून हाताचा ठसा उमटवा, कुंकू लावून करतो आहे, मर्यादा जाणून करतो आहे। याला प्रत्यक्ष माया अलक्ष करी असं म्हणतात। तरुण मुलगा आहे, नवीन व्यवसाय उघडलेला आहे, तो त्याला वाढवायचा देखील आहे, त्याचा समारंभ आयोजित केलेला आहे, पण त्यावेळेला तो सावध आहे, लग्नाकरता उभा आहे, लग्न होणार आहे, स्वतःचं लग्न होणार आहे, संसार करायचा आहे, संसार करावा अशी देहाचीही इंद्रियांची प्रेरणा आहे, तरी देखील आज सावध आहे। याला प्रत्यक्ष माया अलक्ष करी असं म्हणतात। आणि मग आपल्या मुलाचं लग्न आहे, बरं झालं, छान झालं, चांगली शिकलेली एकुलती एक, प्रॉपर्टी भरपूर, काय माया अलक्ष करतोय। मी एका लग्नाला गेलो होतो तर तिथं त्या मुलीची आत्या इतक्या उत्साहाने सांगत होती की माझ्या भावाची ही एकुलती एक मुलगी, भावाकडे भरपूर संपत्ती, मुंबईत दोन बंगले, पुण्यात घर, धंदा खूप चांगला चाललेला, ही चांगली शिकलेली आणि मी लग्न केलेलं नाही, माझ्या भावानी लग्न केलेलं नाही। आत्या सांगते, मी आणि माझा भाऊ अविवाहित आहोत आणि या भावाची ही मुलगी आहे, म्हणजे आमचं जे आहे तेही सगळं हिचंच आहे, हसत हसत सांगते। आणि म्हणे हिचीही गंमत बघा, हिच्या मावशीचे फ्लॅट आहेत दादरला दोन, मावशींनी लग्न केलेलं नाही, किती किती खुशीने सांगतीये। मावशीचं गडगण जे आहे, हिचा एक काका आहे तो अर्धवट आहे, त्याचंही काही नाहीये, वडिलार्जित इस्टेट आहे पंजाबमधून मिळालेली, तिथंही प्रॉपर्टी आहे आणि सगळं हिचं आहे। आणि ती साधक होती, सांगणारी साधक होती, माया अलक्ष न करता सांगत होती। जे स्वतःच तर मुलाचं सोडा, पण आपल्या भाचीबद्दल सांगत होती। आणि कसं तर सगळीकडून आता हिलाच पैसे मिळणार आहेत असं, म्हणजे पैसे म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे आणि हिला केवढं मिळणार आहे, खरंच मोठी गोष्ट आहे, खरंच तिला एवढं सगळं मिळणार आहे। धनाच्या अंगाने पाहायचं झालं तर तिचं भाग्य आहे। कोणीही माझ्या या सांगण्यावर असं म्हणेल की ती उत्साहाने सांगत होती याच्यात चुकलं काय, काही चुकलेलं नाहीये, समर्थांच्या ओवीच्या अंगाने आपण अर्थ पाहतोय। व्यवहारात जर असंच गुंतून पडायचं असेल तर जरूर गुंतून पडा। समर्थ मोकळ होण्यासाठी जर सांगत असतील तर त्यासाठी मी हे सगळं सांगतोय। तर हे सांगण्या बोलण्यात फारसा अर्थ नाहीये। म्हणून आपल्या मुलांच्या लग्नाच्या वेळेला देखील आपण बेतानी असलं पाहिजे, सगळं करायचं पण आतून समजून राहायचं संसाराच्या मर्यादा, याला प्रत्यक्ष माया अलक्ष करी असं म्हणतात। धंदा खूप भरभराटीचा चाललेला आहे तरी देखील तशीच भावना आहे, ते अहंतेनी सांगत नाहीये, काय मस्त आहे म्हणून सांगत नाहीये, मस्त आहे म्हणतो आहे पण त्याच्यात असा बुडालेला नाहीये। अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, आणि हे अलक्ष करायचं असेल तर लक्ष तर कुठेतरी ठेवायला लागेल, कारण लक्ष ठेवणं ही गोष्ट आतूनच घडत असते, मनातून, चित्तातून, बुद्धीतून, अंतःकरणातून, ती मात्र अलक्ष, अतर्क्य, अव्यक्त, अक्षर, सगळं निगेटिव्ह आहे। पॉझिटिव्ह काय आहे, सत स्वरूप जे अस्तित्व मात्र, चित स्वरूप जे चैतन्य रूप, चैतन्यामध्ये अस्तित्व आलंच कारण त्या चैतन्यालाच आपण आहोत असं समजतं ना, त्यामुळे चित शब्द उच्चारला तर सत शब्द उच्चारायची गरजही नाही। चैतन्य रूप आपण आहोत असं समजण्यातच सत आहे, आणि जर आनंद शब्द उच्चारला तर चित आणि सत हे शब्द उच्चारायची गरजच नाही, आपण आनंद स्वरूप आहोत। स्वामीजी म्हणायचे ना, आनंदात राहा, आपण पाट्या लावलेल्या होत्या स्वामीजींच्या या शताब्दीच्या उत्सवांमध्ये, स्वामीजींचं जे मुख्य सांगणं होतं, आनंदात राहा, आनंदात राहा, याचा अर्थ अस्तित्व मात्र चैतन्य जे आहे याचा उल्लेखही नको, कारण आनंदामध्ये चैतन्यही आहे आणि अस्तित्वही आहे. आचार्यांनी म्हणून सत्चा उल्लेखच केला नाही, सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम असं म्हणताना चित सुख स्वरूप परमात्मा, त्या चित सुख स्वरूप परमात्म्याच्याकडे लक्ष हवं. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम तिथं सच्चा उल्लेख नाहीये, कारण गरज नाहीये. आपण आहोत हे प्रत्येकाला कळतं, तो चित स्वरूप आहे हे कळावं. आणि जर चित स्वरूप आहे असं कळलं तर जो चैतन्य स्वरूप आहे त्याला भीती कसली, त्याला चिंता कसली, त्याला उद्वेग कसला, त्याला ताप कसला. म्हणून आपल्या चैतन्य स्वरूपाची आठवण ठेवायची गरज नाही, तो आनंद स्वरूप आहे, तो आनंद रूप आहे. याला अलक्ष्य वस्तू लक्ष्य अंतरी असं म्हणतात. आणि ही हे जे लक्षात ठेवणं आहे, तिथं लक्ष देणं आहे, ते लक्ष देणं अनेक अंगांनी संभवतं, ते चिंतनाच्या अंगांनी संभवतं. चिंतन करता करता अलक्ष्य वस्तू लक्षित करण्याचा प्रयत्न आणि नंतर ती लक्षित होते ही गंमत आहे. चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतन करता करता शब्दाचे जड अर्थ इतके निघून जातात आणि तो आनंदाशी समरस होऊन जातो. ध्यान ही त्याच्याकरता उपाय आहे. ध्यान करत असताना जे जे समोर येतं ते यत दृष्टम तन नष्टम, हे जे व्यवहारात आहे त्या न्यायाने ध्यानात देखील जे समोर येईल ते नको आहे असं म्हणून समोर जे येईल ते सगळं काढायचा प्रयत्न करतो आहे. जर ते सगळं निघून गेलं तर जे उर्वरित राहतं ते लक्षित करता येत नाही. ते लक्षित करायला मन समर्थ नाही, ते लक्षित करायला बुद्धी समर्थ नाही, ते लक्षित करायला इंद्रिय तर नाहीच नाहीत. आणि बाहेरचे कोणते प्रकाश ज्ञान तेही नाहीच नाही. ते आपोआपच प्रगट होतं. ते प्रगट झालं की प्रगट होऊन तसंच सुखानी राहतं. मी ते लक्षित करतो हा भावच राहत नाही. म्हणून समर्थांनी परब्रह्मासी कल्पावे परिकल्पित आपण न व्हावे असं म्हटलेलं आहे. त्याची कल्पना करावी पण कल्पना करणारा मी आहे अशी भावना सोडून कल्पना करावी. हे जरा समजायला अवघड जाईल, कारण मीच विचार बाजूला सारत असतो ना. विचार बाजूला सारल्यानंतर उर्वरित राहणारा जो मी आहे तो मीच आत्मा होऊन राहतो. त्या मीपशीच आत्मस्वरूप येऊन थांबतं. समर्थ असं म्हणतात आत्मस्थितीची धारणाधरी. आपण तेच आहोत, आपण तेच आहोत अशा प्रकारची धारणा जो धरतो. धारणा हा विशिष्ट शब्द आहे. धारणा म्हणजे अतिशय थोडा वेळ तो विचार किंवा ती भावना किंवा ते ज्ञान धरून ठेवणं. धारणा म्हणजे धरणं. ध्यानामध्ये धारणा, ध्यान आणि समाधी असे शब्दच आहेत. ध्यानाच्या पायऱ्या सांगत असताना पण समाधी आणि धारणा याच्यात फरक काही नाहीये. समाधी म्हणजे ती स्थिती फार काळ राहणं आणि धारणा म्हणजे किंचित काळ राहणं. धारणाच ध्यान होतं आणि ध्यानच समाधी बनते. आपण आत्मस्वरूप आहोत अशी किंचित धारणा जरी येत असेल ध्यानामध्ये तरी ते सुचिन्ह आहे. चिंतनाच्या वेळेला ही धारणा पकडून ठेवावी लागते. नामस्मरणाच्या वेळेला नाम घेणारा, नामी, नामधारक हे एकच आहेत अशी धारणा पकडून ठेवावी लागते. पण ही धारणा पकडून ठेवली की नंतर तिची सहज स्थिती होते. मग धारणा पकडून ठेवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागत नाहीत, याला सहज स्थिती म्हणतात. आणि या सहज स्थितीमध्ये ही धारणा अधिक काळ राहते, त्याला ध्यान म्हणतात. आता प्रश्न पहा, ही ओवी मला आपल्या गुरुपदिष्ट साधनेच्या सारखीच वाटते, जे इतका वेळ मी ओवीचा अर्थ सांगण्यासाठीच खर्च केला. बरं का, प्रत्यक्ष माया अलक्ष करी म्हणजे साक्षीत्व, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी हे कसं जमवायचं असं विचारलेलं आहे. आत्मस्थितीची धारणा करी म्हणजे सोहमचा विचार आलंबत, यावर अनुषंगिक साधना करण्याचा प्रयत्न करतो, फक्त अलक्ष वस्तूचे चिंतन करू शकत नाही. ध्यान आणि चिंतन हे एकमेकांच्या विरोधातच आहेत. चिंतनाची तरी साधना करा किंवा ध्यानाची तरी साधना करा, म्हणजे त्याची सुरुवात एकमेकांपेक्षा वेगळी आहे, विरोधात आहेत असं म्हणायच्या ऐवजी. चिंतन करत असेल तर ध्यान नसेल, ध्यान करत असेल तर साक्षीत्व असेल, चिंतन नसेल. आणि ही जी तीन चरण आहेत, ही तीन चरण मिळून एक साधना देखील होते आणि हे प्रत्येक चरण मिळून देखील साधना आहे. हे सगळंच्या सगळं ध्यानामध्येही बसवता येऊ शकतं, पण सगळंच्या सगळं ध्यानामध्ये बसवणं प्रत्येक वेळेला अवश्यंभावी समजू नका. हे सगळंच्या सगळं एकमेकांच्या पेक्षा वेगळं देखील करता येणं शक्य आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, व्यवहार करत असताना, वागत असताना, बोलत असताना प्रत्यक्ष माया अलक्ष करी अशीच मनोवृत्ती असावी. ध्यानात राहील अशी एरवी असली तरच राहील, नाहीतर कशी राहील. अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, अलक्ष वस्तू अंतराच्या ठिकाणी लक्षिण म्हणजे मीपणा सोडून जे होईल ते पाहत राहणं, ती अलक्षच आहे. लक्षित करताच येत नाही. जर लक्षित करताच येत नाही तर पाहण्याची प्रक्रिया चालू राहू दे. मी पाहतो असं फक्त नको म्हणायला, जमेल. आत्मस्थितीची धारणा धरी हे तर नेहमीच करण्याची गोष्ट आहे. ध्यानाच्या वेळेला सुरुवातीला फक्त करायची आहे. ओम तत्वम सोहम सहा हा जो गुरुपदेश आहे, हा गुरुपदेश त्याच्यावर थोडंसं तरी चिंतन करावं असं मी नेहमी सांगतो. ते नुसतं आपलं तीन वेळेला म्हणायचं आणि बसायचं याकरता सांगितलेलं नाहीये. ध्यानाच्याही वेळेला एक दीड दोन मिनिटं सद्गुरु सांगतायत की ते परमात्मा तत्वच तू आहेस. आपणही समजून घेतो आहोत की तो परमात्माच मी आहे आणि आता केवळ तो परमात्माच मी जाऊन शिल्लक राहिलेला आहे. आणि परमात्मा म्हणजे काय गुणांनी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, याच्यावर थोडं चिंतन करावं आणि मगच ध्यानाला बसावं. ही चिंतनाने केलेली धारणा आहे ध्यानाच्या वेळेला. आणि मग नंतर जेव्हा आत्यंतिक वृत्तीरहित अशा स्थितीमध्ये निष्कंप चित्तामध्ये चित्त जेव्हा कंपनरहित होईल, ते पूर्ण शांत असेल, अशा वेळेला चित्ताचाच लय होतो, चित्त आत्मस्वरूपाजवळ जातं, काही काळ थांबतं आणि परत एखादा तरंग निर्माण होतो. हे जे काही काळ थांबणं आहे आत्मस्वरूपाजवळ, ही धारणा आहे, थोडा वेळ थांबणं, त्याचंच पुढे ध्यान होतं आणि त्याचीच पुढे समाधी होते जास्त काळ थांबतं तेव्हा. हे ध्यानाच्या वेळेला आत्मस्थितीची धारणा. आणि एरवी एरवी हंस हंस इति यो ब्रुयात, मी तोच आहे मी तोच आहे असं सतत म्हणत राहावं, असं म्हणत राहावं, जितकं जमेल तितकं म्हणत राहावं. विसरलो तर कसा विसरलो असं पश्चाताप करण्यात वेळ वाया घालवू नये. लक्षात आलो विसरलो तिथून पुढे सुरू करावं. याला धारणा धरणं असं म्हणतात. यावर अनुषंगिक साधना करण्याचा प्रयत्न करतो, फक्त अलक्ष्य वस्तूचे चिंतन करू शकत नाही, ध्यानात चिंतन होत नाही, ध्यानात चिंतन करताच येत नाही. प्रश्न, साक्षीत्व जमले व प्रथम सोहमचे आलंबन धरले असेल तर अलक्ष्य वस्तू गुरुकृपेने उमजून येते का? साक्षीत्व जर जमलं व प्रथम सोहमचे आलंबन धरले असेल, प्रथम सोहमचं आलंबन धरायचं आणि साक्षीत्व जमवायचं, हेच आपल्याला करायचं आहे. आणि आता मी सांगितलं तसं चित्ताचा लय झाला की आत्मस्वरूपच शिल्लक राहतं. फक्त आत्मस्वरूप शिल्लक राहतं हे मला जाणवलं पाहिजे, कारण समर्थांनी लक्षी अंतरी म्हटलंय, शब्दाला मर्यादा असतात म्हणून म्हटलंय. पण ध्यानाच्या वेळेला आत्मस्वरूप जेव्हा केवळ शिल्लक राहतं तेव्हा त्याला जाणणारा कोणीच तिथं नसतो, कारण जाणणाऱ्याच्या ठिकाणीच आत्मस्वरूप प्रकट होतं, त्याला आपण जाणतोय असा वेगळा भाव नसतो. ज्ञानेश्वर महाराज ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीय फळ चुंबीजे तैसे नाही असं म्हणतात. म्हणून सोहमचं स्मरण केलं, साक्षीत्व धरलं, आत्मस्वरूपाच्या पशी तो जाऊन पोचला. आता आत्मस्वरूपापाशी जाऊन पोचला हे त्याला वेगळेपणानी कळत नाही. पक्षी एक आणि फळ एक, पक्षी फळाचा आस्वाद घेतो तसा तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही, तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन जाता. लाली मेरे श्याम की जहा देखे वहा श्याम, मैं ढूंढन गई श्याम को खुद ही बन गई श्याम, असं मीराबाई म्हणतात. आपणच ते आहोत, आपणच ते होतो, पण एरवी आत्ता या क्षणाला आपण आपल्याला मन समजत असतो. मनानी समजलं पाहिजे, समजलं पाहिजे याचा अर्थ काय? माझ्याकडे लोक येतात आणि म्हणतात काहीतरी प्रतिती द्या, आम्हाला समजेल असं काहीतरी होऊ देत, तुम्हाला न समजता ते होईल. हे शब्द वीण संवादीचे, इंद्रिया नेणता भोगीचे, बोला आधी झोंबीचे प्रमेयासी. जोपर्यंत मला समजावं असं वाटतं तो ती सूक्ष्म अहंता आहे आणि त्या अहंतेला समजतं तेव्हा आपल्याला समजलं असं सांगणारा कोणी शिल्लक राहत नाही. चांगला प्रश्न होता असं असल्यामुळं विस्ताराने घेतला. या विषयावर बोलणं कितीही वेळेला झालेलं असलं तरी परत परत ते ऐकावंसं वाटतं. आणि ऐकत असताना तुम्ही न कळत आत विचार करत असता की आपल्याला इथपर्यंत अनुभव आहे का तिथपर्यंत अनुभव आहे, आपल्याला हे मिळालेलं आहे का हे मिळालेलं आहे, असं असल्यामुळं तुमच्याशी या गोष्टी बोलण्यामध्ये देखील आनंद वाटतो, कारण तुम्ही करता आणि ऐकता असं आहे. एरवी या गोष्टी कोणासमोर बोलताच येणार नाहीत हा साधकांनी विचारलेला प्रश्न आहे. असं असल्यामुळे तो महत्वाचा देखील आहे. कारण कोणी करतो आहे ते करताना नेमका अडथळा मी कसं करायचा याचा आहे. मी पण जाणवनी त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे, याच्यातला जो मी आहे या मीचा जाणून त्याग करावा आणि ब्रह्म होऊन अनुभवावे असं समर्थ म्हणतात. या ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असोनी, दक्ष आणि समाधानी तो हे जाणे असं समर्थ म्हणतात. किती अचूक सांगितले बघा, अशी मजा आहे. डॉक्टर या अभंग म्हणायक. तुम्हाला नाही म्हटलं, डॉक्टर आठल्यांना म्हटलं. तुम्हाला म्हणायचंय का? म्हणा, आधी तुम्ही म्हणा, मग नंतर म्हणाल. खरंच आहे, अगदी खरंच घोटाळा होण्यासारखं आहे. कारण इथं बरेच डॉक्टर उठू शकतात. अरे अरे, हो हो, म्हणा ना म्हणा. कोणता कोणताही म्हणाल डॉक्टर. आणि मग डॉक्टर गांधी तुम्ही म्हणा बर का. मला त्या मागं म्हणाल्या त्या, मला एक अभंग म्हणायचा आहे पण मी कधीच तुम्ही म्हटलेला ऐकला नाही त्यामुळं माझा सांगायचा धीर झाला नव्हता. तुम्ही आता उठूनच आल्यामुळं तुम्ही म्हणाच आता एक अभंग. कधीतरी ऐकल्याशिवाय पुढे धीर तरी कसा होणार, नाही का? हरी हरी हरी. डॉक्टर अर्चना अभंग म्हणायचा आहे का? हो, डॉक्टरांना निवेदन करायचंय. पण डॉक्टर माढेकरांना निवेदन करायचंय. नाहीतर बरेच डॉक्टर निवेदन करण्यासाठी होते.
कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, जनहित विवरी कल्याण करी राम राया, तळमळ तळमळ होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, अपराधी जन चुकतची गेले, अपराधी जन चुकत गेले अपराधी जन चुकत गेले तुझा तुची सावरी कल्याण करी रामराया कल्याण करी रामराया कठिन त्यावरी कठिन जाहले कठिन त्यावरी कठिन जाहले आता न दिसे उरी कल्याण करी रामराया कल्याण करी रामराया कोठे जावे काय करावे कोठे जावे काय करावे कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी कल्याण करी रामराया कल्याण करी रामराया दास म्हणे आम्ही केलो पावलो दयेची नाही सरी कल्याण करी रामराया जनहित विवरी कल्याण करी रामराया कल्याण करी रामराया कल्याण करी रामराया
हरी 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 वाह फार सुंदर फार सुंदर हरी हरी तुमचा आवाज फार आत जाऊन भिडतो या डॉक्टर गांधी हरी 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 स्वामी जी स्वामी इकडून चढा की त्या बाजूनीचा इकडून जरा उंच आहे सावकाश
तूच माझा पांडुरंग तूच प्राण सखारी कासा वीस होनी तुझ मारिते मिहाकारी तूच माझा पांडुरंग तूच माझा सखारी कासा वीस होनी तुझ मारी ते मिहाकारी कारी रुसलासी माझ्यावरी पुकारी विनवुनी शिनला जीव सोड तुझा हे कारी तूच माझा पांडुरंग तूच प्राण सखारी कसा वीस होनी तुझ मारी ते मिहाकारी कृपावंत होनी माझ्या पोटी घाल चुकारी जाऊ देऊ नको माझे आयुष्य हे फुकारी तूच माझा जीव लग तूच पाठी राखारी तुझा वाचुनी सांग मारु कुण हाकारे तूच माझा पांडुरंग तूच प्राण सखारी कासा वीस होनी तुझ मारी ते मी हाकारी तुझा भेटीची मला लागली आसरे तूच माझी शक्ती आणिक तूच माझा श्वास रे तुझा चरणांचा मला लागलाय ध्यास रे हृदयात असू दे माझ्या नित्य तुझ वास रे तूच माझा पांडुरंग तूच प्राण सखारी कासावीस होनी तुझ मारी ते मी हाकारी तूच माझी माताणिक तूच माझा पिता रे तूच माझा भ्राताणिक तूच माझा भरता रे तूच सुख करताणिक तूच दुख हरता रे धावनी तू येई वेगी स्मरण तुझ करता रे तूच माझा पांडुरंग तूच प्राण सकारी कासावीस होनी तुझ मारी ते मी हाकारी कासावीस होनी तुझ मारी ते मी हाकारी कासावीस होनी तुझ मारी ते मी हाकारी
छान
स्वामीजी तुम्ही जेव्हा नागपूरला गेलेले होता त्यावेळेस मला
दोन मिनिटं आपण आता शांत डोळे मिटून बसू हरि 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 स्वामी जी नारायण प्रभु हरि 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 बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि।